93.5 रेड एफएम वर सात वाजून 24 मिनिट झाले. तर मॉर्निंग नंबर वन घेऊन रुद्र हजर आहे. सुपर सुप्रभात, नमस्कार. सुंदर सा दिवस आणि कडक सुरुवात. वारे वा. आणि आजचा दिवस तसं पाहायला गेलं तर सगळ्यांचा फेवरेट दिवस, कारण बऱ्यापैकी लोकांसाठी काम करण्याचा असतो आज शेवटला दिवस. त्यामुळे एकूणच दिवस कधी सुरू होतो, कधी एकदा काम संपतं, कधी एकदा घरी जाता येतं. सकाळी सकाळी हे सगळे विचार नकोय. काय सकाळी सकाळी कामाचा विचार करूया. सो आज मॉर्निंग नंबर वनमध्ये बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. बऱ्याच झकास झकास गोष्टी इकडं होणार आहेत. थोडाच वेळात थॉट ऑफ द डे घेऊन येतोय. थोडाच वेळात बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. स्टे ट्यून. एक ट्रॅकही थोडाच वेळात येतोय. बाय द वे, हाय हील्स फ्रॉम की अँड का. एन्जॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते राहो.